नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। शासनानं सुरू केलेली लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचा आपल्याला आनंद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात आज ते बोलत होते। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत मिळून आपण महिलांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचं ते म्हणाले। केंद्र सरकारनं कच्च्या तेलावर 20% आणि सूर्यफुलाच्या तेलावर 32% आयात शुल्क लागू केलं आहे। कच्चं पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफुलावरच्या आयात शुल्कात 20% वाढ करण्यात आली आहे। या तेलांवर यापुढे 35% आयात शुल्क द्यावं लागणार आहे। त्याबरोबरच बासमती तांदूळ आणि कांद्यावरच्या किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। ते आज मुंबईत पारसी समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलत होते। अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे। परीक्षेची सूचना आणि इतर माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या mahateet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। मुंबईतल्या घाटकोपरच्या रमाबाई नगर इथं शांतीसागर इमारतीला मध्यरात्री 1:30 भीषण आग लागली। यात 13 जण जखमी झाले, जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे। चीनमध्ये हुलनबुईर इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 2-1 अशी मात केली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।